नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. भारत संवसारातली तिसरी व्हडली अर्थव्यवस्था जावपाचे वाटेर आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. देखून भारतान आपल्या अर्थीक हितसंबंधाविशी जागृत रावपाक जाय. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीन काल सुमार 2,200 कोटी रुपयाच्या उदरगतीच्या कामांचो बुनयादी फातर घालून आणि उक्तावण करून ते मेळाव्याक संबोधित करताले. सध्या संवसारीक अर्थव्यवस्थेक जायत्यो अनिश्चितताय आणि अस्थिरतायेचे वातावरण असा असे श्री मोदी यांनी सांगले. अशा परिस्थितीत संवसारभरातली राष्ट्रां आपल्या हिताचे लक्ष केंद्रीत करतात. नागरिकांकूय काय जापसालदारक्यो आसात असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. सगळ्यांनी स्वदेशी खातीर प्रतिज्ञा घेवची असो उलो ताणी मारलो. ताणे स्वदेशीची व्याख्या भारतीयांच्या घामान आणि यत्नांनी तयार केली खंयची वस्तू अशी केली. राष्ट्राक व्होकल फॉर लोकल हो मंत्र आपणावपाचो उलो मारलो. मेक इन इंडिया उत्पादनाचो प्रचार करपाचे उतर घेवचे असे प्रधानमंत्री हांणी नागरिकांक सांगले. आमच्या घरांत भितर सरपी दरेक वस्तू स्वदेशी आसूंक जाय आणि ही जापसालदारकी दरेका भारतीयान आपणावपाक जाय असे श्री मोदी यांनी मुखार म्हटले. दरेका वेपाऱ्यान आणि दुकानदारान फकत स्वदेशी उत्पादना विकपाची प्रतिज्ञा करची असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आणि ही राष्ट्राची खरी सेवा असतली असे म्हटले. येवपी महोत्सवाच्या हंगामात लोकांनी स्वदेशी उत्पादनाचो वापर करचो असो उलो ताणी मारलो आणि ही खरी महात्मा गांधींक श्रद्धांजली असतली असे ताणी सांगले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणान आयुष मंत्रालयाच्या सल्ल्यान आयुर्वेद आहार ह्या वर्गाखाला आयुर्वेदीक अन्न तयार करपाची एक निश्चित वळेरी जाहीर केल्या. हे महत्वाचे पाऊल असा. 2022 वर्सा अन्न सुरक्षितताय आणि मानक आयुर्वेद आहार नियमन सुरू झाले उपरांत या नियमाक लागून अधिकृत आयुर्वेदीक ग्रंथातल्यान पाककृती घटक आणि प्रक्रिया हाचेर आधारित खाणा जेवणांक मान्यताय मेळ्या आणि ही नवी वळेरी गिरायकांक आणि व्यवसायांक स्पष्टताय आणि आत्मविश्वास दिवपी असा. नेमाच्या अनुसूची ब च्या टीप 1 खाला जारी केली ही वळेरी अनुसूची अन दिल्ल्या शास्त्रीय आयुर्वेदीक ग्रंथातल्यान थेट घेतल्या जाका लागून ह्या अन्न सूत्राची प्रामाणिकता आणि पारंपरिक आधार सुनिश्चित जाता. आयुर्वेद आहार उत्पादन तयार करपा खातीर स्पष्ट आणि विश्वासान घेवपासारखो संदर्भ देऊन अन्न व्यवसाय संचालकांक मजत करपाचो हो उपक्रम असा. आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव हांणी नागरिकांनी आयुर्वेद आहाराचो दीर्घकाळ भलायकेक जावपी फायदो अणभवपा खातीर तांच्या दिसपट्ट्या जिणेंत हो आहार आस्पावीत करचो असो उलो मारला. चाचणी केल्लो ही आहार पद्दती फकत शारिरीक पोषण दितात असे ना, तर रोग प्रतिकार शक्ती घटमूट करता, पचनक्रिया सुधारता आणि एकंदर निरोगीपणाक चालना दिता असे ताणी मुखार सांगले. दीनदयाळ बंदर प्राधिकरण कांडला हांगा बंदर क्षेत्रांत भारताचो पहिलो मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केला. बंदर प्राधिकरणान म्हटला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या नेट झिरो दृष्टीकोनाकडेन हे एक बळिश्ट पाऊल असा. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान श्री मोदी हांणी सांगले की हो एक तोखणायेचो यत्न जो शाश्वततायेक चालना दिता आणि नेट झिरो दृष्टीकोनाक बळगें दिता. फिलिपचे राष्ट्रपती फर्डिनेंड आर मार्कोस ज्युनियर फाल्यां भारताच्या 5 दिसांच्या राजकीय भोंवडेखातीर नवी दिल्ली पावतले. तांचे वांगडा तांची घरकान लुईस अर्नेटा मार्कोस आणि एक उचे पावड्यावयले प्रतिनिधी मंडळ असतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मार्कोस मंगळारा द्विपक्षीय बसका करतले. तशेंच राष्ट्रपती मार्कोस आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे कडेन चर्चा करतले. भारतीय वेंचणूक आयोगान BLO म्हळ्यार मतदान अधिकाऱ्याचे वर्सुकी मानधन दुपेट करपाचो तशेंच BLO पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करपाचो निर्णय घेतला. ERO म्हळ्यार मतदार नोंदणी अधिकारी आणि AERO म्हळ्यार सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी हांकां पयलेच फावट मानधन दितले. अचूक आणि पारदर्शक मतदार यादी ही लोकशाहीचो भक्कम आधार असा. मतदार यादी तयार करपा खातीर तशेंच ताचे पुनरावलोकन करचे खातीर कष्ट घेवपी अधिकाऱ्यांचो भोवमान करपा खातीर वेंचणूक आयोगान हे पावल उखल्ला. ह्या नव्या तरतुदी प्रमाण BLOचे मानधन 6,000 रुपया वयल्यान 12,000 जाल्यार मतदार यादी पुनरावलोकन खातीर BLO उर्बा दिवपी रक्कम 1,000 वयल्यान 2,000 केल्या. तशेंच BLO पर्यवेक्षकांक 12,000 जाग्यार 18,000 रुपया दितले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.